नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 9 ऑक्टोबर सोमवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. मान्सून आता जवळजवळ परतला असल्याने वातावरणात ऋतुमानात बदलाचे संकेत दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाचा पारा 36 ते 37 अंशांवर असल्याने दिवसा उन्हाचे चटके बसत आहे. मात्र रात्री तापमानात घट होत असून रात्रीच्या वेळेस नागरिकांना गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. सोबतचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करीत तिला वारंवार त्रास देणाऱ्या दानिश तडवी या तरुणाविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मित्र अथवा अन्य कोणाला सोबत घेत ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकी स्वारांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येत असून 3 दिवसात 46 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 45,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मणिपूरमध्ये कुकी समुदायाच्या एका तरुणाला जिवंत जाळण्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून त्याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. नांदेड येथील डॉक्टर यशवंतराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तरुणांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. रविवारी सकाळपर्यंत गेल्या 24 तासात आणखी 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आठवड्याभरात मृत तरुणांचा आकडा 87 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचे प्रमाणही वाढले आहे. अक्षय कुमारने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर फॅन्सची माफी मागून विमल मसाल्याची जाहिरात करणार नाही असं सांगितलं होतं. पण आता अक्षय विमलच्या नवीन जाहिरातीत दिसल्याने त्याला अनेकांनी चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतात. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.